नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी.
नमस्कार, माझे नाव आशिष बालाजी सूर्यवंशी. मी डोंगर शर्कीचा रहिवासी असून लहान वयामध्ये लग्न करणे असते घातक या नाटिकेमध्ये सोनलचे वडील भीमराव यांची भूमिका सादर करीत आहे.
नमस्कार, माझे नाव अंजली मोरे. मी डोंगरशर्कीची रहिवासी असून लहान वयात लग्न करणे असते घातक या नाटिकेमध्ये मी सोनलची आई मीराबाई यांची भूमिका सादर करीत आहे.
नमस्कार, माझे नाव ज्योती केरबादव कुते. मी डोंगरशर्कीची रहिवासी असून लहान वयात लग्न करणे असते घातक या नाटिकेमध्ये मी सोनलची मैत्रीण आरती यांची भूमिका सादर करीत आहे.
नमस्कार, माझे नाव वैष्णवी प्रल्हाद वाघमारे. मी डोंगरशर्कीची रहिवासी असून लहान वयात लग्न करणे असते घातक या नाटकेमध्ये मी डॉक्टरची भूमिका सादर करीत आहे.
मीराबाई घरात काम करत असतात आणि तेवढ्यात भीमराव येतात.
अग, जेवायला वाढले, भूक लागले बघ.
हो, हात पाय धुवून घ्या, लगेच गरम गरम वाटते जेवायला.
ते सर्व करूनच आलो आहे.
बस आलेच, हे घ्या करा जेवण.
हो, फारच मनातून सेवा चालू आहे. काही मागायचं का तुला?
अहो, मी काय म्हणते, सोनल पहिल्यांदा गरोदर झाली आहे. तिला बालपणाला इकडं आणायचं बघा.
अगं, अगोदरच लग्नाचा खर्च जास्त झाला आहे. तेच देणं पाणी फेडत आहे मी अजून. आता पैसे तरी कुठं आहेत?
ते मला ठाऊक नाही. सोनलला इकडं आणायचं तर आणायचं.
बस शांत, बघतो काहीतरी. आता दुसरा सावकार बघावा लागेल.
ते मला माहित नाही, काय करायचं ते करा.
ठीक आहे.
दोन दिवसानंतर भीमराव आणि मीराबाई सोनलच्या सासरी जाऊन तिला घेऊन येतात. चार दिवसानंतर सोनलच्या पोटात खूप दुखत असल्यामुळे मीराबाई आणि भीमराव सोनलला दवाखान्यात घेऊन जातात.
डॉक्टर मॅडम, माझी मुलगी ठीक तर होईल ना? काय झालं हिला अचानक?
काळजी करू नका, बघते काय झालं आहे.
अहो, काय झालं माझ्या पुरीला?
काळजी करू नको, डॉक्टर सगळं ठीक करतील.
रक्त कमी पडलं आहे, या चिट्टीवर लिहिलेलं इंजेक्शन घेऊन या.
तू थांब, इथं मी जाऊन घेऊन येतो.
भीमराव रक्त आणि इंजेक्शन आणण्यासाठी जातो आणि सोनालीची मैत्रीण आरती दवाखान्यात येते.
काकू, कशी आहे सोनल? आता मला आईने सांगितलं, तिला दवाखान्यात घेऊन गेले, त्यामुळे मी तिला भेटायला आले. मला सोनलची खूप काळजी वाटत होती. आरती, सोनल सध्या ऑपरेशन थिएटर मध्ये आहे. डॉक्टर मॅडम उपचार करीत आहेत. हे झालं कसं पण? अगं, माहित नाही, आम्ही तिला घेऊन आलो. काही दिवसानंतर पोरगी आजारी पडली, पोट दुखू लागलं म्हणू लागली, त्यामुळे तिला आम्ही दवाखान्यात घेऊन आलो. काकू, त्यावेळेस आम्ही म्हणत होतो, आताच लग्न करू नका सोनलचं. तुम्ही ऐकलं नाही आमचं?
भीमराव रक्त आणि इंजेक्शन घेऊन येतात.
आरती, कधी आलेस?
आताच आले, थोडा वेळ झालं. अहो, ते बघा, ऑपरेशन थिएटर मधून डॉक्टर बाहेर येत आहेत.
काय झालं मॅडम, कशी आहे सोनल?
ते ना.
काय झालं?
आम्ही सोनलच्या बाळाला वाचू शकलो नाही, सॉरी.
काय
आता देवा, मी काय करू, हे कसं झालं?
आणि सोनल कशी आहे?
ठीक आहे, बेहोश आहे. 2 तासानंतर तुम्ही तिला भेटू शकता.
सोनलला काय सांगणार तिचं बाळ कोठे आहे म्हणल्यावर? हे झालं कसं, काही समजणार?
तुम्ही लहान वयात सोनलचा बालविवाह केला. लहान वयात सोनल गरोदर राहिली. 18 वर्षाखाली मुलीचे वय नाजूक असते. संसाराचा ओझे, ताण तणाव इत्यादी गोष्टीमुळे सोनल मानसिक आणि शारीरिक त्रासात होती. त्यामुळे तिचे शरीर कमकुवत झाले. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सोनल सक्षम राहिली नाही, म्हणून हा अपघात झाला.
मी म्हणत होते तुम्हाला, सोनलचं कमी वयात लग्न करू नका. तुम्ही ऐकलं नाही, हे सगळं तुमच्यामुळे झाले.
खरं म्हणत आहेस तू पोरी? तुझा अपराधी मी आहे पोरी, तुझा अपराधी मी आहे. तुझं लहान वयामध्ये लग्न लावून दिलं नसतं तर तुझ्या सोबत हा अपघात झाला नसता पोरी. तुझं बाळ जगात राहिलं असत.
पोरगी म्हणत होती, शिकू द्या, लहान वयात लग्न करू नका. तिला तिचे स्वप्न पूर्ण करायचे होते, पण तुम्ही तिचं ऐकलं नाही.
आता 1 वर्ष तरी तिला सासरी पाठवू नका. तिला तुमच्या जवळ ठेवा, तिची काळजी घ्या.
हो मॅडम, आम्ही तिला सासरी पाठवणार नाही, तिची इथेच काळजी घेईन. सासरच्या लोकांना समजून सांगेन. आरती, तू लवकर लग्न करू नकोस. खूप शिक, शारीरिक खेळखूद असणे गरजेचं आहे. स्वतःच्या पायावर उभे राहावं, नंतर लग्न कर.
ठीक आहे काकू.
माझी मुलगी पण मला लग्न नको म्हणायची, पण आम्ही तिचं ऐकलं नाही. स्थळ चांगले म्हणून लग्न केलं, समस्या कमी होण्याऐवजी वाढल्या आणि बरोबरच म्हणत आहेस तू, आपण सोनलला कुठेही पाठवायचं नाही आता।
चांगला निर्णय घेतलात, काळजी घ्या सोनलची, येते मी।